नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. दोन्ही सदनाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी समारोप करताना सभागृहाचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. राज्यसभेत सुमारे 92 तास काम झाल्याची माहिती सभापती CP राधाकृष्णन यांनी दिली. या काळात सभागृहात 59 खासगी विधेयकं सादर झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान राज्यसभेत काल सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे सभापतींनी चिंता व्यक्त केली. घोषणाबाजी करणं, फलकं दाखवणं, चर्चेला उत्तर देणाऱ्या मंत्र्यांना अडथळा आणणं, कागद भिरकावणं हे वर्तन अशोभनीय असून सदस्यांनी आत्मपरीक्षण करावं, अशा प्रकारचं वर्तन करू नये असं त्यांनी सांगितलं. या अधिवेशनादरम्यान वंदे मातरम, निवडणूक सुधारणा, रोजगार, विमा क्षेत्रातील सुधारणा तसंच ऊर्जा सुरक्षा यासारख्या महत्वाच्या विषयावर लोकसभा आणि राज्यसभेत सखोल चर्चा झाली. हिवाळी अधिवेशनात एकूण 5 महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. यामध्ये विकसित भारत रोजगार हमी उपजीविका विधेयक, शांती विधेयक, विमा सुधारणा विधेयक तसंच निरसन आणि सुधारणा विधेयकाचा समावेश आहे. दरम्यान काल राज्यसभेत विकसित भारत G-रामजी विधेयकावरील चर्चेदरम्यान झालेल्या गदारोळामुळे भाजपनं 8 खासदारांविरोधात हक्कभंग नोटीस दिली आहे. काँग्रेस, द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचं सभागृहातलं वर्तन लोकशाहीसाठी लाजिरवाण असल्याचं भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितलं असून या खासदारांना कामकाजात सहभागी होऊ देऊ नये अशी मागणी त्यांनी केली. सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाचं अभिनंदन केलं. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव जाणीवपूर्वक जोडण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि निषेधार्य असल्याचं फडणवीस म्हणाले. आतापर्यंत झालेल्या तपासात कुठेही शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबांचा संबंध समोर आलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मुंबईत आज वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटन सत्रात मुख्यमंत्री सहभागी झाले होते. या परिषदेदरम्यान देशातली आघाडीची सिमेंट उत्पादक कंपनी असलेल्या बांगर उद्योगानं चंद्रपूर जिल्ह्यात 2000 कोटींच्या गुंतवणुकीचं स्वारस्य पत्र प्रदान केल्याची माहिती त्यांनी दिली. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका लांबलेल्या राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमध्ये उद्या मतदान होणार आहे. 24 अध्यक्षपदं आणि विविध ठिकाणच्या 154 सदस्यपदांसाठी हे मतदान होईल. यामध्ये मराठवाड्यातल्या फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर तसंच वसमतच्या नगराध्यक्षपदांसह काही सदस्यपदांचा समावेश आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर आणि गंगापूरमधल्या प्रत्येकी 2 जागा तर पैठण नगरपरिषदेतल्या 4 जागांवर नव्यानं निवडणुका होणार आहेत. नांदेड जिल्ह्यात मुखेड आणि धर्माबाद नगरपरिषदेत तसंच भोकर, लोहा आणि कुंडलवाडी नगरपालिकेतल्या प्रत्येकी 1 प्रभागात मतदान होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत नगरपरिषदेचा तर हिंगोली नगरपरिषदेतल्या 2 प्रभागांचा तसंच धाराशिव नगरपरिषदेतल्या 3 जागांचा यात समावेश आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूरमधल्या 1 तर पूर्णामधल्या 2 जागा तर बीड जिल्ह्यातल्या परळीतली 4, अंबाजोगाईतील 4 आणि बीड आणि धारूर नगरपरिषदेमधल्या प्रत्येकी 1 जागेचा समावेश आहे. राज्यातल्या सर्व 243 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी परवा 21 तारखेला होणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्राची यादी उद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसंच निवडणूक प्रक्रिया सुसूत्र, पारदर्शक आणि शांततेत पार पाडावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून प्रत्येकी निवडणूक निर्णय अधिकारी निहाय एकूण 9 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सैनिक कल्याण विभागात सरळ सेवेतील लिपिक टंकलेखक गट क पद भरतीच्या 12 ऑक्टोबर 2025 रोजीच्या जाहिरातीचं विभागानं शुद्धीपत्रक प्रसिद्ध केलं आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक टंकलेखक पदाच्या 72 जागांच्या भरती प्रक्रियेत माजी सैनिकाच्या कुटुंबातल्या 1 व्यक्तीलाच अर्ज दाखल करता येईल असं यात नमूद करण्यात आलं आहे. एकूण पदापैकी 3 पदं ही अपंग संवर्गातली आहेत. उमेदवारांना 31 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून अधिक माहितीसाठी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा सैनिक कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10